श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या सर्व प्रेमळ भाविकांना नमस्कार। गंभीर अशी 32वी ओवी चांगदेव पासष्टीची काल घ्यायला सुरुवात केली होती। जे जाणणे चिकी ठाई निणणे कीर नाही परी जाणणे म्हणून आहे जाणणे कैसे। आता अपेरेंटली ही ओवी वाचल्यानंतर असं वाटेल की हे काय बडपटपणाचं लिहिलं आहे, जाणणे नेणणे निणणे सोडा आणि जाणणे सोडा, मग घ्यायचं काय नाही का असंच जाणवेल ना। ते जे जाणण्याची कीट आहे नेणणे कीर नाही आणि परी जाणणे म्हणून आहे जाणणे कैसे, अगदी तसंच रजनीसांनी सांगितलं। जो जानते हैं कि जानते हैं मगर नहीं जानते वो मूर्ख है, जो जानते हैं कि वो नहीं जानते मगर जानते हैं उनसे सीखो, नाही का। म्हणजे ऐकणाऱ्याला असं वाटेल की हे नुसतं शब्द आहेत, शब्दांची बडबड आहे, पण यातला भाव किती गहन आहे। जो आत्मा मुळात जाणणे स्वरूप म्हणजे ज्ञानानेच जाणला जाऊ शकतो, त्याच्या ठिकाणी अज्ञानाची काय कथा। निर्णय म्हणजे अज्ञान, ते खरोखरच उरत नाही, परंतु आत्म्याला जाणायचे आहे असे म्हटले तर आत्म्याला जाणायचे कसे प्रश्न हा आहे। आणि म्हणून तैसा आत्मा सच्चिदानंदू, काल आपण विचार केला होता, तैसा आत्मा सच्चिदानंदू आपणया आपण सिद्धू आता काय दे शब्दू तयाचे तया। अमृतानुभावामध्ये शब्द खंडन करताना माऊलींनी सांगितलेलं आहे की शब्दांनी आपण प्रयत्न जर केला तर शब्दांनी हा आत्मा दिसू शकेल का। तर आज यापुढे आणखीन आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। आता आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आत्मा स्वतः सिद्ध आहे, त्याला वेगळं सिद्ध करायची गरज नाही। आणि मग असं जर असेल तर मग त्याला शब्दाने व्यक्त करता येईल का। आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शब्द हे कुंठित होतात, तिथे शब्दाचे अस्तित्वच राहू शकत नाही, शब्द तिथपर्यंत पोचू शकत नाही, मग ते त्याचे ज्ञान तरी कसे करून देतील। शब्दच काय पण कोणत्याच प्रमाणाने, शब्द म्हणजे प्रमाण ना, प्रूफ ना, शब्द सुद्धा एक प्रूफच आहे, पण कोणत्याही प्रमाणाने त्या आत्म्याला जाणताच येत नाही। ती त्यापुढे अमृतानुभवामध्येच म्हणतात माऊली, कोणाही प्रमाणाचे निहाते वस्तू घेना निघे आपण याते, जे स्वयची आईते घेणे ना न घेणे। आत्मा हा आपल्या स्वरूपाला कोणत्याही प्रमाणाच्या सहाय्याने सिद्ध करून घेत नाही, त्या आत्म्याला स्वतःला सिद्ध करून द्यायची गरज नाही, त्याला स्वयंप्रामाण्य आहे, त्याला प्रमाणपत्राची गरज नाही, त्याला कसल्याच प्रकारे सिद्ध करायची गरज नाही। आणि प्रमाणाच्या अभावी आपली असिद्धीही होऊ देत नाही, कारण तो आत्मा आध्यात्मिक मार्गावर गेल्यानंतर पदोपदी आपल्याला जाणीव करून देतो की मीच तुझा कंट्रोल करणार आहे, माझाच ताबा हे शरीरा तुझ्यावर माझा ताबा आहे। पण त्यासाठी खूप श्रद्धेने आध्यात्मिक मार्गामध्ये शिरावं लागते, निरंतर अभ्यास करावा लागतो, अभ्यास म्हणजे पुस्तकाचा अभ्यास नाही, निरंतर ध्यान करावं लागतं, मन बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करावी लागते, आपली कर्म परमात्म्याच्या चरणी अर्पण करावी लागतात, कर्माचे फळसुद्धा परमात्म्याच्या चरणी अर्पण करायचे असतात। अर्पण करणे म्हणजे त्यांना देऊन टाकणे असं नाही, आतून हा भाव भावार्थाची गोष्ट आहे। म्हणून कोणत्याही शब्दाने किंवा इतर कुठल्याही प्रमाणाने त्या आत्म्याला सिद्ध करायला गेलं तर ते सिद्ध होऊ शकत नाही। याचं कारण काय आहे? तो परमात्मा जो आहे ना, तो अनादि सिद्ध आहे, अनादि, आदीच्याही आधी अनादि असा तो सिद्ध आहे। त्यामुळे सिद्ध होणे किंवा असिद्ध होणे ही भाषाच त्याच्या संबंधी संभवत नाही। शब्दाने नुसतं वायफळ बडबड केल्या जाऊ शकते, पण शब्दाने हे होऊ शकत नाही। इथे एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते सर्व आपणांना, कारण विषय गहन आणि गंभीर आहे, त्यामुळे इथे अत्यंत प्रासंगिक होईल। एकदा काय, एका ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक शिष्य जमलीत। ते ऋषी आत्मसाक्षात्कारी असं सर्वांमध्ये चर्चा होती, त्यामुळे त्या ऋषींना गुरु करून त्यांच्याकडून आत्मसाक्षात्कार प्राप्त करावा किंवा त्यांच्याकडून ज्ञानरूप जाणून घ्यावं असं सर्वांना वाटायचं। पण ते ऋषी, ते महात्मे बहुधा गपचूप असायचे, ते कोणाला काही करायला सांगायचे पण नाही। शिष्य असायचे, कधी नसायचे, कोणाला भिक्षा मागायलाही म्हणायचे नाही, कोणाकडून काही घ्यायचेही नाही, कोणाला काही द्यायचेही नाही, काहीच नाही, कोणाला लाकडं तोडून आणा असंही म्हणायचे नाही। आपले कामं करत राहायचे, गपचूप गपचूपपणे करत राहायचे। एकदा अत्यंत असा हुशार एक शिष्य, एक तरुण, एक आकांक्षा ठेवणारा की मला गुरु मिळावा, गुरुनी मला ज्ञान द्यावं या अपेक्षेने तो आकांक्षी पुरुष तरुण तिथे आला, नमस्कार केला, त्यांना म्हणाला, गुरुदेव मी तुमची ख्याती लांब लांब ऐकलेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे आत्मज्ञान प्राप्त व्हावं या हेतूने तुमच्याकडे मी आलेलो आहे। तिथे इतरही शिष्य होते, खूप जास्त नव्हते, काही 2-4-5 होते, ते आपापल्या पद्धतीने आपली कामे करत होती, कुणी स्नान करत होतं, कुणी लाकडं तोडत होतं, कुणी लाकडं जाळून चुलीवरती स्वयंपाक करत होतं, तर कुणी काही काही निरनिराळे कामं करत होते। हा आला तिथे, हळूहळू त्या शिष्यांमध्ये मिक्सअप होऊ लागला 1-2-3 दिवसामध्ये, आणि तो नेहमी यायचा, गुरुदेव मला काहीतरी बोध करा, मला ज्ञान द्या, गुरुदेव गपचूप असायचे, त्याचं बोलणं अजिबात आपण ऐकलंच नाही असं करायचे, जणू काही आपण त्या गावातच नाही, ते आपल्या मस्तीत असायचे। हा शिष्य, त्याला वाटायचं की मला खूप काही ज्ञान येते, हळूहळू त्या इतर शिष्यांसोबत इंटरॅक्ट करू लागला आणि त्यांनाही संस्कृतचे श्लोक वगैरे जसं मी सांगतो ना तुम्हाला, तसे ते संस्कृतचे श्लोक सांगू लागला, ओव्या सांगू लागला, ते इतर शिष्यही गपचूप त्याचं ऐकत होते, ऐकायचे निमूटपणे, ती सगळे ऐकून घ्यायचे। याला असं वाटायचं की आपलं बोललेलं यांना सगळ्यांना आवडत आहे, म्हणून हा आणखीनखी सांगायचा। असं करता करता 15 दिवस झालेत, 3 आठवडे झालेत, ते बाकी सगळे ऐकायचे आणि हे सद्गुरू यांना काही सांगायचे नाही। तर याला असं वाटायचं की मी आपला वेळ फुकट घालवतो इथे, मी आपला वेळ इथे फुकट दवडत आहे, हा वेळ सगळा माझा, आणि माझा वेळ जातो आहे आणि मला इथे काही निष्पन्नच होत नाही। जे इतर शिष्य आहे त्यांना मी ज्ञान देतो, त्यांना तर मी शिकवतो संस्कृतचे श्लोक, वेदांत मी त्यांना सांगतो, उपनिषदांचं ज्ञान मी त्यांना देतो, आणि या सद्गुरूंपासून मला काही मिळतच नाही, तर माझा इथून राहून उपयोग काय आहे? तर तो एकदा सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन त्यांची अनुमती मागितली की गुरुदेव आज मी कठोपनिषदावर या जिथे तुमचे जे शिष्य आहे त्यांना काही उपदेश करू इच्छितो, मी यांना काही सांगतो, तुम्ही मला सांगाल माझं काही चुकलं तर माझं मला करेक्ट कराल. आणि छानपैकी ते आसन घालून एका व्यासपीठावर बसून त्या शिष्यांना तो शिकवू लागला. जणू काय हेडमास्टरने त्याला परवानगी दिली मास्तर बनायची आणि तो मास्तर म्हणून शिकवत आहेत. जवळजवळ 2-2.5 तास त्यांनी ते संस्कृतचे श्लोक, बृहस्सामसूत्र, कठोपनिषद आणि सर्व उपनिषदांचं सार हे त्या शिष्यांना सांगितलं. शिष्य डोलू लागले, कुणी लोटू लागले, कुणी झोपू लागले, ऐकत बसलेत. आणि नंतर सगळं झाल्यानंतर तो शांतपणे गुरुदेवाजवळ आला. गुरुदेवा, मी जे बोललो ते बरोबर बोललो ना? माझे काही चुकलं असेल तर मला सांगा. तेव्हा पहिल्यांदा गुरुदेव त्याला म्हणले, अरे तू बोलला कुठे? तू तर काही बोललाच नाही. मी तर वाटच पाहत होतो की तू काही बोलशील काही बोलशील, पण तू तर काही बोललाच नाही. हे ऐकून त्याला फार आश्चर्य वाटलं. अरे, मी इथे 3 तास 2.5 तास इथे भाषण देत होतो, इतक्या प्रकारचे निरनिराळे छंद, निरनिराळे प्रकारचे मात्रांचे श्लोक, निरनिराळे बृहत्सामसूत्र, गायत्री छंद, हा छंद, तो छंद, सर्व मी बोललो आणि गुरुदेव म्हणतात की तू काही बोललाच नाही. ते म्हणले की अरे, मी तर वाटच पाहत होतो की तू काहीतरी बोलशील, पण तू तर काही बोललाच नाही. तो फार उदास झाला आणि इतर शिष्यांसोबत चर्चा करू लागला की गुरुदेवांनी असं काय म्हटलं. तेव्हा एक शिष्य त्याला म्हणला की मी जेव्हा आलो होतो तेव्हा मलाही असंच वाटत होतं की हे गुरुदेव काही सांगतच नाही, मलाच जास्त येते. मग मला समजलं की यांना जे सांगायचं आहे ते शब्दांनी सांगताच येत नाही. जो बोध यांना करून द्यायचा आहे तो शब्दांनी सांगता येत नाही. ते एकाला एकानी दुसऱ्याला देण्याची स्थितीच नाही. तर ही आत्मसाक्षात्काराची भाषा, ब्रह्मरूप होण्याची भाषा ही एकानी दुसऱ्याला देण्यासारखी नाही. चांगदेवाला माऊली हेच सांगत आहे, परी जाणणे मनोनियाही जाणणे कैचे. अरे, हे तर शब्दांनी व्यक्त करण्यासारखं नाही ना, याचा प्रोटोकॉल कोण कसा काय सांगणार? कारण सांगण्यासाठी शब्द आहे आणि शब्द तर याला जाणू शकत नाही. इथे खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याच प्रकारच्या लॉजिकनी, तर्काने, बुद्धीने, शब्दाने, वाणीने, वाचेने याला व्यक्त करता येत नाही. हा अनिर्वाच्य विषय आहे. हा विषय असा आहे की हा अत्यंत अनिर्वाच्य आहे. माऊलीसारखे थोर महान योगी स्वानुभवाच्या बैठकीतून काहीतरी लिहू शकतात, अन्यथा यांना ह्या गोष्टीला शब्दात व्यक्त करणेच मुश्किल आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 2 अध्यायामध्ये सांगतात, हा तर्काचिया दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे. ज्यावेळी सांख्य सिद्धांतांप्रमाणे आत्म्याला डिफाईन करत होते 2 अध्यायामध्ये, त्यामध्ये आत्म्याबद्दल म्हणत आहे माऊली, हा तर्काची दिठी गोचर नवे क्रीटी, याला तर्काने व्यक्त करता येत नाही. जेव्हा नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावका हे सगळे श्लोक सांगितलेत, त्याच्या निरूपणामध्ये ही ओळी आलेली की हा तर्काच्या आवाक्यात नाही आहे, तर्कानी याला एक्सप्लेन करता येत नाही. गोचर नव्हे किरीटी, गोचर म्हणजे एक्सप्रेस करणे किंवा एक्सप्लेन करणे किंवा आवाक्यात असणे, तर्काच्या आवाक्यात नाही. ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे, आणि मेडिटेशन कायमस्वरूपी आत्म्याची भेट व्हावी याची उत्कंठा, याची तहान लागलेली असते मेडिटेशनला. म्हणजे ध्यानामध्ये आपण आपल्या आत्म्याशी भेटावं अशी एक लालसा असते. ध्यान हे अपेक्षेने करायचं नसते, पण त्यामागे अशी अपेक्षा असते. आपण जेव्हा त्या अनहद नादाचा पिच्छा करतो, अनहद नादाच्या एका लेअरमध्ये जेव्हा शिरतो, तेव्हा असं वाटतं की किती लेयर्स आहेत आणि कसं भेदून जायचं, जेणेकरून आपण आपल्या प्रियतम आत्म्यापर्यंत पोचू शकू. पण तेही सुद्धा घडत नाही. तो आत्मा तर्काच्या दृष्टीनेही पाहिला जात नाही, शब्दांनी पकडल्या जात नाही, त्याच्या ठिकाणी तर्कच करता येत नाही. तरी पण ध्यानाच्या प्रक्रियेने तो भेटण्याची शक्यता आहे, मेडिटेशनमध्ये तो भेटण्याची शक्यता आहे. म्हणून ध्यान, धारणा, समाधी, अष्टांग योगाचे जे भाग आहे, त्या समाधीनंतर त्याची गाठ पडू शकते. तृप्ती झाली जैसी साधने सरती आपैसी, आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तृप्ती झाली जैसी साधने सरती आपैसी. एकदा का तृप्ती झाली, पोट भरलं, की मग त्या भाजी पोळीची काय गरज आहे? मग त्या साधनांची गरजच राहत नाही. एखादा खूप भुकेला किंवा तहानलेला आला जेवायला किंवा पाणी प्यायला, त्याला जीव घातलं किंवा पाणी पाजलं, तर एका मर्यादेपर्यंतच ना. एका मर्यादेनंतर तो म्हणतो नको, यापुढे नको. म्हणजे ती तृप्ती झाली. तृप्ती झाल्यानंतर त्या साधनांची गरजच नाही. साधने सरती आपैसी, आपोआपच साधने सरतात. आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जे तृप्ती असते त्यातही असंच असते की ज्या साधनांनी आपण त्या आत्मतृप्तीपर्यंत जाण्याची खटपट केली, त्या साधनांची गरजच नाही. मग यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या 8 पायऱ्या एकदा का त्या आत्म्याची भेट झाली, तर मग या पायऱ्यांची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही. मग तो आत्मसाक्षात्कार झाला, तो आत्माराम भेटला, की मग हे सर्व साधन ही काही करायची नाही. ते साधन चतुष्टय संपन्नता असू दे, नाहीतर अष्टांग योगाच्या 8 पायऱ्या असू दे, या साधनांची कुठेही कशाही प्रकारची गरज पडत नाही. पोट भरून जेवल्यानंतर स्वयंपाकाची खटाट कुठे आहे? तशाचप्रमाणे आत्मानंदाची तृप्ती झाली की मग खटपट सहजच संपते. आणि म्हणून तो जो ऋषी होता त्याला तर आत्मानंद प्राप्त होता. आत्मानंद प्राप्त झाल्यानंतर कुठले शब्द आणि कुठली वाणी, कुठली वाचा? मग तो शिष्य भाराभर बोलत होता, पुस्तकं पाठ होते आणि त्यातलं ज्ञान सांगत होता, पण ते पुस्तकाचं ज्ञान होतं, ते आत्मज्ञान नव्हतं. म्हणून तो ऋषी म्हणाला की मी तर तुझी वाटच पाहतो की तू काहीतरी बोलशील, पण तू तर काही बोललाच नाही. म्हणजे तू जे बोलला, ज्या शब्दांचा वापर तू केला, ते शब्द तर इथे काही कामाचेच नाही. तो आत्मसाक्षात्कार या शब्दाने होऊ शकत नाही. मग तुझे हे सगळे शब्द फोल झाले. जवमरी अर्जुना तो बोध भेटे ना मना, तवची यया साधना भजावे लागे. अर्जुना, सर्व साधनांची गरज तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो आत्मबोध होत नाही. जवळी अर्जुना तो बोध भेटे ना मना, मनाला भेटायला पाहिजे. आत्मबोध कोणाला करायचा नाही आहे, सगळ्यात पहिले मनाला. म्हणून मनाचे श्लोक आहेत. म्हणून समर्थ रामदासांनी फक्त मनाला टार्गेट केलेलं आहे. एकदा का मन समजलं की हा आत्मबोध आहे, मग इतर कोणत्याच बोधाची गरज नाही. एकदा मन समजलं की मग बुद्धी, चित्त, अहंकार आणि ते 36 तत्व शरीराचे, ते सगळे आपोआप समजतील. फक्त ते मनाने समजायला पाहिजे. अर्जुना, जोपर्यंत अंतकरणामध्ये ते आत्मज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत या साधनांची खटाटोप करावी लागते किंवा खटपट करावी लागते. एकदा का हे मिळालं तर मग या साधनांची काही गरजच पडत नाही. आता ज्ञानेश्वरी जरी अर्जुनाला म्हटलं तरी इथे हा बोध प्रत्यक्ष चांगदेव महाराजांना केलेला आहे. चांगदेव महाराज इतक्या उच्च प्रतीचे साधक आहे त्यांना तर ही ओवी सहज सरळ समजली असेल, पण आपल्याला ही ओवी समजणे किती अवघड आहे. कारण ही ओवी नुसत्या शब्दांच्या बोधाने किंवा शब्दाच्या कल्पनेने किंवा शब्दाच्या एक्सप्रेशनने हे समजता येत नाही. या ओवीला समजण्यासाठी या ओवीच्या आतच उतरावं लागेल आणि तेही निशब्द होऊन, अत्यंत निशब्द होऊन आतमध्ये उतरावं लागेल. तेव्हा कळेल की परी जाणणे म्हणून याही जाणणे कायचे. अरे जाणायचंच कसं? एखाद्याने म्हटलं की मी हे जाणलं आणि दुसऱ्याने विचारलं की जाणलं कसं, तर त्यांनी सांगावं कसं, नाही का? फार डिफिकल्ट आहे, अवघड आहे. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्यावर आहे त्यामुळे आपल्याला थोडं का होईना हे आपल्या पदरी पडत आहे. त्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे अनंत उपकार आठवून आपण या ओवीचा एकदा पुनरुच्चार करू. जे जाणण्याची की ठाई नेणणे कीर नाही, परी जाणणे म्हणून आही जाणणे कैचे. अशी ही गहन अर्थाची ओवी ज्यात सांगितलं आहे की शब्दांनी बडबड करून संस्कृतचे श्लोक वाचून त्या आत्म्याला डिफाईन करता येत नाही. आत्म्याचा अनुभव तर जाऊ द्या, डिफाईन सुद्धा करता येत नाही. आणि डिफाईन करून करणार काय? जाणणे कैचे, डिफाईन करणे म्हणजे जाणणेच झालं की नाही, पर परी जाणणे म्हणून याही जाणणे कैचे हे जाणण्याचा विषय नाही आहे. जाणीव निणीव करून त्या भगवंताला जाणता येत नाही, म्हणून जाणीव निणीव भगवंती नाही. उच्चारणी पाही मोक्ष सदा. आणि हे ही भाषा, हे शब्द, ही वाणी याची लिमिटेड युटिलिटी आहे. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.